विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. गुलेन बारे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांचं सविस्तर विश्लेषण आरोग्य यंत्रणा करत आहे. जीबीएसच्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवताना त्यांचे शौच आणि रक्त नमुने संकलित करण्याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं पुणे महापालिकेला पत्र पाठवलं आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागानं खासगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले जाणार असल्याची माहिती पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 3 दिवसात जीबीएसचा एकही रुग्ण आढळला नाही. शहरात आतापर्यंत या आजाराचे 22 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं 16 वैद्यकीय पथकं तयार केली असून 23,000 जास्त घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. भोर आणि राजगड तालुक्यातील महामार्गांवर असलेल्या उड्डाणपुलांच्या भिंतींवर त्या त्या ठिकाणचा इतिहास दर्शवणारी भित्तीचित्र रेखाटावीत तसंच दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि राजगड या तालुक्यांना उज्ज्वल ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भागात येणारे शिवप्रेमी तसंच पर्यटकांच्या सुविधेसाठी आणि पर्यटनाला गती मिळावी यासाठी मार्गदर्शक फलक लावावेत असं सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मिळकत करात कोणतीही वाढ न करण्याच्या पुणे महापालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 9 वर्षापासून पुणेकरांच्या मिळकत करात वाढ झालेली नाही. पुणे महापालिकेचं 2025-26 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे. यासाठी महापालिका प्रशासनानं 20 फेब्रुवारीपूर्वी करवाढीबाबतचा निर्णय घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकत कर संकलन विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला आज मान्यता देण्यात आली. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानाला पोलीस विभागाचं देखील संपूर्ण सहकार्य असेल. पोलीस ठाण्याच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबरच कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली वाहनं अस्ताव्यस्त पडणार नाहीत याची देखील आम्ही काळजी घेऊ असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानाअंतर्गत स्वच्छता दूतांसाठी इंदौरचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या प्रस्थानपूर्व समारंभ पुणे महापालिकेत मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीनं आज पुण्यात मोर्चा आणि धरणं आंदोलन करण्यात आलं. मालधक्का चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि प्रस्तावित स्मारकासाठी राखीव असलेला भूखंड स्मारकालाच द्यावा, बांधकाम व्यावसायिकाला देऊ नये, ही जागा स्मारकाला दिली नाही तर राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिलं आहे. इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये दिनेश फड यानं लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक तसंच उंच उडी आणि तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून वैयक्तिक 3 बक्षिसं पटकावली. दीपक कबाडे यानं 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून 2 बक्षिसं पटकावली. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 16.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.